यशया अध्याय 15 मवाबाबद्दलची घोषणा. खरोखर एका रात्रीत मवाबाचे 8 वैरान आणि नाश करण्यात आले. खरोखर एका रात्रीत मवाबाचे 13 वैरान आणि नाश करण्यात आले. दिबोनाचे लोक मंदिरापर्यंत उच्च स्थानावर रडण्यात चढून गेले. नबो व मेदबा यांच्यासाठी मवाब विलाप करत आहे. त्यांच्या सर्वांची डोकी मुंडलेली आहेत व त्यांच्या सर्वांच्या दाढ्या कापलेल्या आहेत. ते आपल्या रस्त्यात गोंताट पांघरून आहेत. आपल्या घरच्या धाब्यावर आणि आपल्या चौकात प्रत्येकजण आक्रोश करीत आहे. अश्रू गाळत आहेत. हेशबोन व एलाले आरोळी मारत आहेत. त्यांचा आवाज यासापर्यंत ऐकू जात आहे. यामुळे मवाबाचे शस्त्रधारी माणसे आरोळ्या देत आहेत. त्यांचा जीव त्यांच्यात थरथरत आहे. मवाबाकरता माझे हृदय ओरडते. तिचे शरणार्थी सोर आणि एगलात शलिशिया एथवर पळून गेले आहेत. लुईच्या चढणीवर ते रडत रडत चढत आहेत. हरोनायमाच्या वाटेवर त्यांच्या नाशासाठी मोठ्याने आक्रोश करत आहेत. पण निमरीमाचे पाणी आटले आहे. गवत सुकून गेले आहे आणि नवीन गवत नाहीसे झाले आहे. काहीच हिरवे नाही. यास्तो त्यांनी वाढवलेले विपुलता आणि साठवलेले आहे ते वाळुंजाच्या ओढ्या पलीकडे घेऊन जात आहेत. मोआबाच्या प्रदेशामध्ये सगळीकडे रडणे चाललेले आहे. त्यांचा अंकांत इग्लाइमपर्यंत आणि बेर एलिमापर्यंत त्यांचा आक्रोश पोहोचला आहे. दिमोनाचे पाणी रक्ताने भरले आहे. पण मी दिमोनावर अधिक जास्त संकटे आणीन. जे मावाबापासून निसटले आहेत आणि जे देशात बाकी आहेत त्यांच्यावर सिंह हल्ला करतील.